नमस्कार, आपल्या कमलेशभाऊ बोडके यांनी आयोजित केला आहे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा भव्य पालखी सोहळा व महाप्रसाद भोजन भंडारा. रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी भव्य मिरवणूक दुपारी 3 वाजता दत्तनगर स्टॉप पासून परमपूज्य माधवगिरी महाराज व परमपूज्य संतोषगिरी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून प्रवचन सत्संग सोहळा सायंकाळी 7 वाजता व महाप्रसाद भोजन भंडारा सायंकाळी 8:30 ते 12 वाजेपर्यंत. कार्यक्रमाचे ठिकाण दत्तनगर समाज मंदिरा शेजारी ठाणकर नगर पेट रोड पंचवटी नाशिक. आपण सहकुटुंब सहपरिवाराने महाप्रसादाचा व संत दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती. आयोजक क्रांतीवीर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, संस्थापक श्री कमलेश मोहन बोडके, माजी सभागृह नेता तथा नगरसेवक, प्रभाग क्रमांक 5.